जरदाळू अर्थात ॲप्रिकॉट ही नोंद आता आपण पाहूया. रोझेलिस या गणातील रोझेसी कुलातील प्रुनस या प्रजातीत पीच, चेरी, अलुबुखार, बदाम अशा वनस्पती येतात. याच प्रजातीतील जर्दाळू याचा समावेश आहे. या वृक्षाच्या फळाला जर्दाळू असंच म्हणतात. भारतामधल्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव प्रुनस आर्मेनियाका असं आहे. हा मूळचा चीन आणि मध्य आशियातील असून आर्मेनिया मार्गे त्याचा प्रसार इजिप्त, इराण, भारत आणि ग्रीस या देशांमध्ये झाला. म्हणून त्याची जाती आर्मेनियाका या नावानं ओळखली जाते. भारतात काश्मीर व हिमाचल प्रदेशात खास करून हा वृक्ष आढळतो. ॲप्रिकॉट या नावाने प्रुनस प्रजातीतील आणखी तीन जाती ओळखल्या जातात. प्रुनस म्यूम चिनी जर्दाळू आणि दुसरं प्रुनस सिबिरिका सायबेरियन जर्दाळू आणि तिसरं प्रुनस ब्रिगांतिना बियनकॉन जर्दाळू. जर्दाळूचा वृक्ष सुमारे 10 मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोडाचा व्यास सुमारे 40 सेंटीमीटर असून साल लालसर असते. पर्णसंभार भरपूर असतो. पानसाधी अंडाकृती 5 ते 9 सेंटीमीटर लांब, 4 ते 8 सेंटीमीटर रुंद अशी असतात. पानाचं टोक अणकुचीदार असून कडा दंतूर असतात. फुलं लालसर असून 2-4 एकेकटी आणि बिनदेठाची असून 5 ते 8 पाकळ्या असतात. फळे आठळीयुक्त आणि आकाराने मोठ्या आवळ्या एवढी असून सुरुवातीला पिवळी असतात आणि पिकल्यानंतर मात्र शेंद्री होतात. फळामध्ये लालसर गोड असा मगज असून तो खाद्य आहे. फळावर एका बाजूने जाड कंगोरा असतो. फळाप्रमाणे बियांवर देखील कंगोरे असतात. जर्दाळूच्या फळांना भरपूर मागणी असते. ते सुकवून सुद्धा खातात. वेगवेगळ्या मिठाया, आईस्क्रीम आणि खाद्यपदार्थामध्ये गर आणि बियांचा वापर करतात. बियांमधील तेल सौंदर्य प्रसाधने आणि औषधामध्ये वापरतात. तेल काढून उरलेली पेंड इंधन आणि खत म्हणून वापरतात. जगात क्रमवार तुर्कस्तान, इराण, उझबेकिस्तान या देशांमध्ये जर्दाळूचं सर्वाधिक उत्पादन होतं. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.